लिहितो सर्व भाई परिलिहिता कोण त्याचे कपाळी हरू जाळितो लोक संहार काळी शेवटी शंकरा कोण जाळी जयामानला देव तो पूजिता हे परी देव शोधून कोणी न पाहे जगी पाहता देव कोट्यानुकोटी जया मानली भक्ती जे तेची मोठी तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवरायास कोणी गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसार मंत्रावळी शक्ति मोठी मणिकामना चेटके धात माता स्वरूपी नसाहे ऐकता दोष जाती नदी मंदते साधना योग्य होती
समर्थ।